दिनांक 13 सप्टेंबर 2003।
याला पाधक असं म्हणतात असं तिथं म्हणाले. तशाच पद्धतीने या ठिकाणी देखील त्यांचा बयान, म्हणजे आपण जरी ते नसलो तरी देखील आपण देवाशी एकरूप आहोत अशी प्रतिती नसली तरी देखील बयाने मुद्दाम होऊन समासामध्ये काही मुख्य गोष्टी सांगितल्या. सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं
की ब्रह्म मुळातच निश्चळ असा आहे, ब्रह्माला चळण नाही. ज्यामुळे चळण असलेल्या गोष्टी आहेत त्या चळण असलेल्या गोष्टींचा आधारभूत असं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे परमात्मा तत्व ब्रह्म. मुळात ब्रह्माला चळण नसताना, ब्रह्म अत्यंत अचळ असताना, अचळाच्याही पलीकडं निश्चळ असा असताना
आत्मा मात्र चंचळ आहे असं दिसतं.
आत्मा चंचळ आहे असं कसं दिसतं?
प्रत्येक देहाच्या अंतर्यामी आत आत्मतत्व भरून राहिलेलं आहे, त्यामुळेच तर देह उभा आहे. तो बोलतो आहे, तो चालतो आहे, तो क्रिया करतो आहे. आत आत्मतत्व आहे म्हणून मन हालचाल करत आहे.
आत आत्मतत्व आहे
म्हणून बुद्धी तर्क लढवते आहे.
म्हणून चित्ताला देखील एक गती प्राप्त झालेली आहे.
म्हणून अंतःकरणाला भावभावना समजतात. मुळात ब्रह्म जरी निश्चळ असलं तरी देखील एका आत्म्याच्या संगतीने एवढ्या क्रिया घडतात. देह हलतो, बोलतो, चालतो, मन मनन करतं,
चिंतन करतं,
अंतःकरणामध्ये भावभावना उमटतात,
निर्माण होतात, बुद्धी तर्क लढवते इत्यादी.
अशा प्रकारे देह मन आणि बुद्धी याच्या संनिधानामध्ये आलेलं ब्रह्म मात्र चंचळ असल्यासारखं भासतं. म्हणून देह मन बुद्धीच्या आत असणारं जे ब्रह्म आहे ते चंचळ आहे असं समर्थांनी सांगितलं. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा पर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड गुणेश्वरू, त्याच्या ठिकाणी गुण देखील निर्माण झाले. आणि हा जगदंबर असा पसारा त्या अचळ निश्चळ अशा परमात्मा तत्वापासूनच निर्माण झाला आणि अनेक प्राणी मात्रांच्या ठिकाणी विस्तारला. तो कशा स्वरूपात आहे? समर्थ म्हणतात शिव शक्ती प्रकृती पुरुष अशा प्रकारच्या भेदांनी तो व्यक्त होतो, दिसतो. रामकृष्ण म्हणत असत की निर्गुण जरी सगुणाला आलेलं असलं तरी निर्गुण निराळ आणि सगुण निराळ असे सामान्य माणसांचा अबोध असतो. तो एक उदाहरण असं सांगत असत की एक नाग वेटोळा घालून बसलेला आहे,
अजिबात हलत नाही,
स्थिर शांत असा बसलेला आहे
तो शिव.
आणि तोच नाग आपला वेटोळा मोडून जेव्हा सरळ भरभर सरपटायला लागतो तेव्हा त्याला शक्ती असं म्हणावं. जो शिव आहे तोच शक्ती झालेला आहे, जे निर्गुण आहे तेच सगुण झालेलं आहे, जे निश्चळ आहे ते निश्चळ देहामध्ये चंचळ आहे असं भासमान होत आहे. म्हणून देह निश्चळ आणि आत्मा चंचळ. तो जो आत असणारा द्रष्टा आहे त्याला क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी,
अंतरात्मा,
सर्वलक्षी, शुद्ध सत्व, महत्तत्व अशा प्रकारे ओळखलं जातं, अशा प्रकारे बोललं जातं. सर्वसाधारणपणाने या जगामध्ये दुःख
कोणालाही नको आहे.
सर्वांनाच सुख हवं आहे,
आनंद हवा आहे.
सुखाकरता किंवा आनंदाकरता म्हणूनच सगळे प्रयत्न चाललेले आहेत. सुखाकरता आणि आनंदाकरता जगत असताना सगळ्यात मात्र दुःख पडताना बऱ्याच वेळेला आढळतं. एवढेच नव्हे तर सुखापेक्षा दुःख जास्त आहे असंच बहुतेकांचं मत असू शकेल. तुकाराम महाराजांनी तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं म्हटलेलं आहे. सुख अत्यंत कमी असं दिसतं आणि दुःख अगदी पर्वता समान, सुख अगदी जवा येणं आणि दुःख तर फार विशाल मोठं पर्वत आहे. आणि सगळ्या सुखाचा शोध घेत आयुष्य संपत आलेलं असताना देखील सुखाचा शोध जवळपास लागत नाही आणि निष्कर्ष जीवन हे दुःखरूप आहे असा देखील निघायची शक्यता असते. याचं कारण काय? याचं कारण समर्थांनी देह हे मूळ आणि देहामध्ये असणारा आत्मा हा देव अशा प्रकारच्या दोन रूपकांनी या समाजामध्ये मानला. एक देऊळ आहे आणि एक देवळामध्ये राहणारा देव आहे. आणि चंचल असा जो आत्मा आहे तो चंचल आत्मा म्हणजे चंचल भासणारा असा आत्मा देहाच्या सुखालाच सुख मानतो, मनाच्या सुखालाच सुख मानतो, बुद्धीच्या सुखालाच सुख मानतो आणि खरं स्वतःच सुख विसरून जातो. जसं देवाच्या दर्शनाला जाणाऱ्या माणसांनी देवळाचं दर्शन घेऊन परत जावं तशी गोष्ट घडते. देवळाच्या आत देव राहतो तर देवाचं दर्शन घ्यायचं असतं ही गोष्टच विसरली जाते. समर्थ असं म्हणतात की देह देवळामध्ये दैसना न भजता मारितो देहाला म्हणून त्याच्यात घेणे तयाला भजती लोक. देव पहावया कारणे देवळे लागती पाहणे. देव पाहायचा म्हणून देवळी पाहायचं. देऊळ पाहिल्याशिवाय देव पाहता येत नाही म्हणून केवळ देऊळ पाहायचं. त्याच्याऐवजी देवळेच पाहण्याचा प्रभाव पडला. कितीतरी लोक तीर्थयात्रेला जातात ते देवाच्या ऐवजी देवळच पाहतात. ते वर्णन करतात की दक्षिणेकडे देवळ काय मोठी भव्य,
किती कला कुसर, केवढाले सभामंडप,
केवढाली विस्तीर्ण जागा, किती स्वच्छता, किती फुलझाडं.
देव किती वेळ पाहतात आणि देऊळ किती वेळ पाहतात.
मी मागच्या वर्षी पणजीला गेलेलो होतो. पणजीला एक जुन्या गोव्याचा जो भाग आहे पणजीच्या जवळ, तर तिथं बरीच देवळं आहेत.
ती देवळं पाहून पाहून मी कंटाळून गेलो.
शेवटी शेवटी तर इच्छा उत्साहाने देवळं पाहायची काय हेच मला कळेना. खूपच मोठमोठी विस्तीर्ण देवळं आणि विशिष्ट त्या गोव्याच्या पद्धतीप्रमाणे असणारी ती देवळं.
आणि आपला देव तर एकच आहे,
तो वेगळ्या वेगळ्या नावानी ओळखला गेला एवढंच. कोणी शांतादुर्गा असेल तर कोणी आणि काही असेल, पण आत असणारी एकच एक देवी, एकच एक देव.
देवामध्ये भेद नाही,
देवामध्ये फरक नाही, नाव निराळ असेल त्याला,
पण देव तत्वतः एक.
त्यामुळे एका देवळामध्ये गेलं आणि देवाचं दर्शन घेतलं की सगळ्या देवांचं दर्शन झालं.
देवळांमध्ये गेलं
तर देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे, त्याच्याऐवजी देवाचं दर्शन अगदी थोडा वेळ
आणि देवळं मात्र कितीतरी वेळ पाहत बसायची.
ही जी आपली विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीमुळं आपल्याला देऊळ दिसतं आणि देव दिसत नाही.
आपण म्हणतो की नाती डोळी का
तरतरीत असा हा मनुष्य आहे किंवा बहु दिसत. इतका सुंदर पुरुष कधी पाहिला नव्हता, इतकी सुंदर स्त्री कधी पाहिली नव्हती. देव दिसत, देव आपण पाहायला तयारच नाही. देवाच्या आत जो देव वस्ती करून राहिलेला आहे तो देव पाहायचा असतो. देवही भिन्न भिन्न असतील पण आत असणारा देव हा एकच असेल. समर्थ असं म्हणतात की चालती बोलती देवळे, त्यामध्ये राहिले राहुळे, जितुकी देवळे तितुकी सकळे, कळी पाहिजे जितकी देवळ आहेत त्यांच्या आत एकच देव आहे हे कळलं पाहिजे. चालती बोलती देवळ, मच्छ कूर्म वारा देवळे, भूगोल धरिता सर्व काळे, करावे विकराळे निर्मळे किती एक, कित्येक देवळी सौख्यता आहे. भरता अवघे सिंध आहे, तरी ते सर्व काळ नर आहे पण शाश्वत. कित्येक देवांच्या आत सौख्य भरून राहिलेलं आहे. याच कारण आत जो देव आहे त्या देवाची जाणीव ज्या देवळांच्या ठिकाणी आहे तिथं सौख्य आहे, समाधान आहे, प्रेम आहे, शांती आहे. स्वामीजींचा फोटो पहा, आपण स्वामीजींना प्रत्यक्ष पाहिलेलं होतं. त्या देवळामध्ये जो देव वस्तीला आलेला होता त्या आपल्या देवाची जाणीव झाल्याबरोबर त्या देवळामध्ये सौख्य नांदायला सुरुवात झाली. त्यांच्या अवतीभोवती मत्सर नव्हता, त्यांच्या ठिकाणी मत्सर नाही, द्वेष नाही, निष्ठुरता नाही, टोचून बोलणं नाही, राजकारण नाही, सर्वांच्या बाबतीत अत्यंत समान. का असं झालं याचं कारण ज्यांनी आपल्या देवाला ओळखलं त्याच्या असं लक्षात येतं की इतर देवळांमध्ये देखील तोच देव भरून राहिलेला आहे. तुम्ही अशी कल्पना करा की भरलेले घट आहेत, पाण्याने भरलेले घट आहेत आणि ते घट देखील पाण्यामध्येच आहेत. असे असंख्य घट पाण्यामध्ये आत पाणी भरून भरून ठेवलेले आहेत. हा घट जर दुसऱ्या घटाकडे केवळ घटाच्या भूमिकेतून पाहिली तर त्याच्या असं लक्षात येईल की मी मातीचा झालेला आहे, तसा हा दुसरा घट देखील एका मातीचा झालेला आहे आणि मी आणि हा दुसरा घट एकमेकांपासून वेगळे आहेत. कारण माझी एक एंटिटी आहे, माझा एक आकार आहे, त्याचा एक आकार आहे, तो माझ्यापासून वेगळा आहे. जरी त्याच तत्वांचा ते बनलेला असला तरी देखील तो आणि मी वेगळे आहोत. माझा देह पंचभूतांचा आहे, यांचा देह पंचभूतांचा आहे, तरी देखील यांचा देह वेगळा, माझा देह वेगळा, पंचभूतांच्या अंगाने जरी एक असले तरी देखील वेगळे वेगळे आहेत ना. अगदी आई आणि मुलगा झाले आणि आईनी मुलाला अत्यंत प्रेमाने आपल्या छातीशी घेतलं तरी देखील काही एक अंतर राहीलच. जेव्हा देहच वेगळे आहेत तेव्हा अंतर हे राहणार, पण त्या मातीच्या घटांच्या ठिकाणी जर असा भाव झाला की माझ्या आत जे जल भरलेलं आहे, पाणी भरलेलं आहे आणि दुसऱ्या अनेक घटांच्या आत देखील तेच पाणी भरलेलं आहे, त्या पाण्याच्या अंगाने आम्ही एक आहोत, तर दोन पाण्याच्या दृष्टी आहेत. ही जी दुसरी दृष्टी आहे त्या दुसऱ्या दृष्टीने सर्वत्र एकच परमात्मा भरून राहिलेला आहे असा बोध होईल. असा बोध ज्या घटामध्ये देवाची जाणीव झाली, ज्या घटामध्ये फक्त पंचभूतांची जाणीव आहे, तो आपल्या स्वतःला एक देह समजेल आणि दुसऱ्यांना देखील वेगळा देह समजेल आणि मग अनेक प्रकारची नाती, अनेक प्रकारचे संघर्ष निर्माण होतील. जर या संघर्षातून बाहेर पडायचं असेल तर या देवळामध्ये असणारा देव जाणला पाहिजे असे समर्थ सांगतात आणि हे काम बलात्कारानेच करायला पाहिजे. कारण जाणणं सोपं हे आहे
की मी स्वतंत्रपणाने देह आहे हे जाणणं फार सोपं आहे.
याला काही सांगायला लागत नाही.
मी तू
हे शिकवायला लागत नाही.
हे शिल्प आहे, सहज आहे.
स्वामी म्हणायचं की दोन लहान मुलं आहेत, एक 4 वर्षांचा
आणि 6 वर्षांचा.
अशी दोन लहान मुलं
आहेत, एकाच आईची मुलं आहेत.
आणि आईने एक केळं मोडून दोघांना दिलं. तर दोघं देखील आपल्या हातातल्या तुकड्याकडे पाहतील आणि आपल्या भावाच्या हातातल्या तुकड्याकडे पाहतील. आणि ज्याला असं लक्षात येईल की आपल्या हातातला तुकडा दुसऱ्यापेक्षा
छोटा आहे,
तो आपला तुकडा भिरकावून देईल आणि भोकान पसरेल, असं स्वामीजी सांगत आहे. याचं कारण हा अबोधात्मक जो भाव आहे तो शिकवायला लागत नाही.
असत्य अंतरी बिंबले न सांगता दृढ झाले, सत्य असोनी हारपले जेठींच्या तेथे. सत्य समजायला कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे.
नाना प्रकारे निरूपण केली तरी देखील असत्याचं धरणं उठत नाही, असत्य संपत नाही. असताचा बोध अबोध तसाच राहतो.
आणि सत्याचा बोध
अनेक प्रकारे निरूपण केली तरी देखील आणि जन्मभर निरूपण केली तरी देखील तसाच राहण्याची शक्यता असते.
तो करून घेणाऱ्यावर अवलंबून आहे,
करणाऱ्यावर नाही. 1932 सालपासून ते 1974 सालपर्यंत
42 वर्ष स्वरूपानंदांचं जीवन झालं. 32व्या वर्षी त्यांना बोध झाला असं स्पष्ट समजतं.
अमृतधारा या त्यांच्या काव्यामध्ये स्पष्टपणाने समजतं की स्वरूपानंदांना बोध झाला. आणि तसा उपदेश वगैरे या गोष्टी आलेल्या लोकांना हळूहळू त्यांची महती मोठेपणा समजून ते करायला लागले.
तेही 50 सालपासून करायला लागले.
तरी देखील 68 साली
स्वामीजी जेव्हा स्वरूपानंदांकडे गेले
तेव्हा स्वरूपानंदांच्या अवतीभवती देखील त्यांना स्वरूपानंद या प्रकाराने मान्यता देणारी मंडळी कमीच होती. हे आमचं आप्पा अशा प्रकारे त्यांना मान्यता होती. आणि त्यांना स्वतःला विचारलं जात होतं की तुम्ही जर मोठे संत म्हणवता, लोक तुम्हाला म्हणतात की मोठे संत आहेत, तर चमत्कार वगैरे कसे बरं घडत नाहीत तुमच्या अवतीभोवती? मग चमत्कार घडायला पाहिजेत ना. असं शेजारी त्यांच्या अत्यंत निकट राहणारी मंडळी त्यांना विचारत होती. सतचा जो बोध आहे तो बोध जसा करून देणाऱ्यावर आहे तसं करून घेणाऱ्यावरही आहेच ना. स्वामीजींची देखील निरूपण 1957 साली स्वामीजींनी प्रवचन करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून 57 सालीच तेव्हापासून ते 1996 साली स्वामीजींनी देह ठेवला तोपर्यंत ते सातत्याने प्रवचन करत होते. म्हणजे 40 वर्ष, 39 वर्ष आणि 40वं वर्ष लागलं. 40 वर्ष स्वामीजी प्रवचन करत होते तर हा बोध स्वामीजी सांगतच होते. तरी देखील घेणाऱ्यावर ते अवलंबून आहेच ना. जर घेणारा देवांकडेच पाहत असेल तर आपल्या देवाकडे पाहिलंच नाही त्यांनी. तर जर प्रवचनापुरतंच समजलं की आपल्या देवाकडे पाहायचं असतं आणि एरवी त्यांनी नाही पाहिलं तर स्वतःचं जीवन त्यांनी सावधपणाने जर नाही घालवलं तर
मला खरीच कसोटीची अशी वेळ येईल.
आपण आत्मरूप आहोत, आपण देह मन बुद्धी नाही अशा बोधावर जर तो राहिला नाही तर
स्वामीजी काय करणार?
कित्येक देऊन सौख्य पाहे भरता अवघे सिंध आहे, तरी
ते सर्व काळ न राहे अशाश्वत.
संसारा आली याचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक इहलोक आणि परलोक दोन्ही साधले.
म्हणून या संसाराला आपण आलो, संसारामध्ये आपल्याला कोणी विचारून नाही की तुला जन्म देऊ का असं विचारून आपल्याला नाही कोणी जन्म दिलेला. आपण संसाराला आलो, आता संसाराला आपण आलो तर जो संसार आहे त्या संसाराकडे कसं पाहायचं, कोणत्या दृष्टीने पाहायचं, या संसाराकडून काय बोध घ्यायचा, तो शाश्वताचा बोध काय घ्यायचा, शाश्वताचा बोध काय घ्यायचा, बरा निश्चय शाश्वताचा करावा असं समर्थ म्हणतात. हा शाश्वताचा बोध कशा प्रकारे घ्यायचा, समर्थ असं म्हणतात की नित्य आणि अनित्य विवेक सतत करत राहणं हा उपाय. हा देव बलात्कार कोणत्या मार्गाने जातो, तर नित्य कायम नित्यानित्य विवेक करत राहणं. नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे याचा विवेक करत राहणं हाच बलात्कार. आपल्या ठिकाणी दोन गोष्टी असतील, एक गुण आहे ज्याला तेराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलं की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. हा देह आहे याला क्षेत्र असं म्हणतात. एतत् यो वेत्ति हा देह आहे असं जो जाणतो, देहामध्येच आहे तो जाणणारा देखील. एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हा देह आहे असं जाणणारा जो देहातच विद्यमान आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र हे अत्यंत जवळजवळ राहतात. देवामध्येच देव राहतो, देवाशिवाय देव राहू शकत नाही. आणि देहधारी मनुष्य त्याला देवाशिवाय राहूही देत नाही. एखादा गुहात देव असेल तर आपल्या काळजात देखील असं भासत होत की अरे छत्र नाही, वर ऊन लागतंय, पाऊस लागतोय, वारा लागतोय, याला काहीतरी एक व्यवस्था पाहिजे, याला ऊन नको लागायला. कोणाला? देवाला. ऊन नको लागायला, पाऊस नको लागायला, थंडी नको वाजायला, म्हणून एक व्यवस्था बनवली जाते. आणि जी व्यवस्था बनवली जाते त्यामुळं देव आणि देऊळ अशा दोन गोष्टी निर्माण होतात. आत्मा हा नित्य मुक्त खरा, पण आपण नित्य मुक्त आहोत हे जाणून घेण्यासाठी त्याला देहात यायला लागतं. इंद्रियांची, मनाची, बुद्धीची मदत घेऊन साधना करायला लागते आणि साधना करून निष्कर्ष असा येतो की देह मन बुद्धी मी नाही. पण हे सगळं घडायला लागतं ना, देव देहामध्येच राहणार, आत्मा देहाच्या अंगानेच वस्ती करून येणार. त्यामुळे एक गोष्ट अनित्य इथं असणारच, एक गोष्ट नित्य असणार, दोन गोष्टी असणारच, त्या अपरिहार्य आहेत. अशी सोय नाही की अनित्य नसावं मग देहच पडेल. जर नित्यतेचा बोध होण्याच्या आधी देह पडला तर नित्यतेचा बोध होण्यासाठी पुन्हा जन्माला येणं क्रमप्राप्त आहे. कारण हे नुसतं पोथीमध्ये, पुराणामध्ये, शास्त्रांमध्ये वाचून जीवाला ताबडतोब आत्मबोध होत नाही ना, ऐकून ताबडतोब आत्मबोध होत नाही ना. सद्गुरु मंत्र सांगू शकतील, शास्त्र मंत्र सांगू शकतील, मात्र प्रयोगशाळा आपली आपल्यालाच उघडायला लागेल. केवळ सद्गुरूंनी तत्वमसी असं म्हटल्यामुळं तुम्ही मुक्त झालात असं होणार नाहीये. असे फार विरळ, खूप कमी महात्मे असतात की सद्गुरूंनी तत्वम असं म्हटल्याबरोबर सोहम असं म्हणूनच उठला अनुग्रहाच्या वेळेला.
झाला बोधच झाला, तेच तू आहेस असं म्हटल्याबरोबर शाश्वताचा बोध घेऊनच उठला, तोच मी आहे असं म्हणून उठला, ही फार कमी विरळा अशी उदाहरण आहेत. मानवी जीवनाच्या इतिहासात जवळपास नसतील इतकी कमी अशी उदाहरण आहेत. आचार्यांनी कधी ही साधना केली माहीत नाही, अगदी बालपणी शिवोहम शिवोहम अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले. मी चिदानंद स्वरूप शिवस्वरूप आत्माच आहे. सत्य आहे की शास्त्रांचे शब्द कानावर पडल्याबरोबरच स्मृती जागी झाली असेल, आत्मस्मृती, पण फार कमी अशी उदाहरणं विरळा. आचार्यांसारखा लोकोत्तर असा पुरुष जर सोडला, ज्ञानेश्वर महाराजांसारखा असा लोकोत्तर पुरुष जर सोडला, तर परमार्थाच्या इतिहासामध्ये अशी उदाहरणं नाहीत. त्यांना नित्य आणि अनित्य असा विवेक सातत्याने करत राहणं हाच बलात्कार आहे, बाकी काही नाही. आपल्याला वाटतं की बलात्कार म्हणजे आता काय सांगणार आहेत, कोणतं काय बळ वापरायचं, तर हेच बळ वापरायचं की प्रत्येक ठिकाणी नित्य काय आणि अनित्य काय याचा झाडा घेत राहणं. आणि अशी आठवण कायम ठेवणं की माझ्या ठिकाणी दोन गोष्टी वास करून आहेत, एक क्षेत्र आहे आणि एक क्षेत्रज्ञ आहे. एक शरीर आहे आणि एक शरीर जाणणारा क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञान चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रे शुभारत, आणि क्षेत्रज्ञ मात्र निरनिराळा नाही. माझा क्षेत्रज्ञ निराळा, यांचा निराळा, त्यांचा निराळा असं नाही, तर सर्व देहांमध्ये क्षेत्रज्ञ या नावाने ओळखला जाणारा आहे तो एकच आहे. पण दुसऱ्याच्या ठिकाणी असणारा क्षेत्रज्ञ आधी आपल्या ठिकाणी असणारा क्षेत्रज्ञ समजल्याशिवाय तो आणि मी एक आहोत असा बोध होत नाही. आपल्याला हा प्रयोग कायम करायला लागेल की चालत असताना क्षेत्र चालत आहे असं पाहणं, मी चालतो आहे नाही, क्षेत्र चालत आहे, काय चालत आहे, क्षेत्र चालत आहे. कराल जेवत असताना क्षेत्राला जेवण भरवलं जात आहे, क्षेत्राच्या ठिकाणी भूक लागलेली आहे, ती भूक भागवली जात आहे, मी पाहतो आहे. क्षेत्रज्ञ हा द्रष्टा असेल, इथं म्हटलंय ना समर्थांनी, क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी अंतरात्मा सर्वलक्षी, याचा अर्थ काय? द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एवच क्षरसर्व आणि भूतानी कुटस्थ अक्षर उच्चते. एकच सांगितलंय सगळीकडे पंधरावा अध्याय. दोन प्रकारचे पुरुष आहेत या लोकांमध्ये, एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे. जो क्षर आहे त्याला क्षरत्वानेच जाणणं, आणि जो कुटस्थ आहे त्याच्या आत न दिसणारा आहे तो देखील आहे, ते नाही असं तर म्हणायचं नाहीच. आणि तो जो कुटस्थ आहे त्या कुटस्थाने सतत लक्ष ठेवायचं आहे की हा जो क्षर पुरुष आहे आपल्या क्षरत्वाची जाणीव या कुटस्थाने सतत वागवायची आहे. आपल्या संबंधी आपल्या बरोबर असणारा जो आहे तो क्षर आहे, याचा अर्थ तो नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, असं तुकाराम महाराज म्हणतात. सतत सावध असलं पाहिजे, आपली नखं वाढतात कापायला लागतात, केस वाढतात गळतात पांढरे होतात, त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. जो क्षर पुरुष आहे त्याचं क्षरण नाहीसं होणं हे सातत्याने चालू आहे. हे वेगळेपणाने समजून घेणारा एक तिथं कायम असला पाहिजे असा प्रयोग करायला हवा. खात असताना क्षेत्राचा आहार चाललेला आहे आणि क्षेत्रज्ञ पाहतो आहे हे तुम्हाला पाहायला लागेल. बोलत असताना क्षेत्र बोलत आहे आणि क्षेत्र बोलत आहे हे समजून घेणारा तिथं आहेच तो क्षेत्रज्ञ आहे. त्याच्या संविधानाने क्षेत्र बोलेल जीभ बोलेल समजून घ्यायला लागेल. तुम्ही ऐकता आहात अगदी आत्ता ऐकता आहात तेव्हा तुम्हाला समजून घ्यायला लागेल की एक ऐकायला बसणारा क्षेत्र कोणी बसलेला आहे आणि ज्याच्या संबंधी गोष्टी चाललेल्या आहेत ज्या आत्म्यासंबंधी तोच क्षेत्रज्ञ ऐकतो आहे तो वेगळा आहे. ऐकायला बसलेला कोणी वेगळा आहे. तुम्ही ऐकायला बसलेले असताना पाहू शकता की ऐकायला बसलेला एक आहे आणि मी एक आहे ते मुळात परिपूर्ण आहे. याला आपल्या ठिकाणी केला जाणारा नित्य आणि अनित्य विवेक असं म्हणायचं. एकदम आपला मुलगा गेला अशी कल्पना करा असं नको. एकदम आपल्यावर संकट आलं अशी कल्पना करा असं नकोय. आत्ता प्रथम आपल्या ठिकाणी असणारं क्षरत्व नाशिवंतत्व हे जाणून घ्यायला हवं आणि एक अविनाशी आहेच त्या ठिकाणी त्यालाही पाहायला हवं त्याला सातत्याने पाहायला हवं. छोट्या छोट्या अनेक प्रयोगातून आपलं असं लक्षात येईल प्रत्येक वेळेला की क्षेत्राच्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे त्यासंबंधी क्षेत्रज्ञ केवळ जाणून घेणारा वेगळा आहे द्रष्टा आहे साक्षी आहे कूटस्थ आहे आणि जर विपरीत अनुभव आला तर समजा तुम्हाला कोणी शिवी दिली तर तुम्हाला समजलं पाहिजे की शिवी दिली जातीये हे समजलं पाहिजे आणि तुमच्या मनाला वेदना होणार की होणार नाही होतील पण समजलं पाहिजे की मनाला वेदना होत आहे आणि क्षेत्रज्ञ ते पाहतो आहे. क्षेत्रज्ञ हा या गोष्टींशी एकरूपता कदापि न साधो अशी युक्ती जर प्राप्त झाली तर जीवनामध्ये बहार आल्याखेरीज राहणार नाही. तर तुम्हाला असं लक्षात येईल की शिवी दिली गेलेली आहे आणि मनाला वेदना होत आहेत पण मी जो याच्यापासून वेगळा आहे तो हे सगळं पाहतो आहे. एक वेळ अशी निश्चित येईल की सुखाचा प्रसंग आहे त्या सुखाच्या प्रसंगामध्ये सुखाचा प्रसंग आहे आणि देहाला सुख झालेलं आहे पाहणारा मी वेगळा आहे. दुःखाचा प्रसंग आहे देहाला दुःख आहे मनाला दुःख आहे मी पाहणारा वेगळा आहे. हे जेव्हा पुरेपूर जमून जाईल तेव्हा नित्य काय आणि अनित्य काय याची गडबड आपल्या ठिकाणी होणार नाही. याला नित्य अनित्य विवेक पण तो आपल्या ठिकाणी होणारा असा राहील आणि मग त्याच घटना जेव्हा बाहेरच्या जगामध्ये येतील तेव्हा आपल्या व्यतिरिक्त विश्वामध्ये घडतील तेव्हा देखील अनित्य आणि नित्य हे कायम कसे वेगळं आहे हे स्पष्टत्वाने प्रतीतीला येईल. समर्थ असं म्हणतात संसारा आलियाचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक. आणि हा जर नित्यानित्य विवेक अशा प्रकारे साधला नाही तर जो द्रष्टा आहे तो द्रष्टा अशी जाणीव करून घेईल की त्या शिवीने मला वेदना झाल्या मग संपला मग संसारामध्ये सापडला मग देवाचं कोड कौतुक सुरू झालं देव बाजूला राहिला. तुम्ही चहा घेतलात तुम्हाला आनंद झाला तर जो अनुभोक्ता आहे तो अनुभोक्ता अनुभवाशी तादात्म्य पावेल, एकरूप होऊन जाईल. मग जो वेगळेपणाने राहायला हवा तो वेगळेपणाने राहायच्या ऐवजी संसारामध्ये गुरफटून गेला. ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप होऊन जाईल, पण इथलं ज्ञेय हे बाहेरचं असेल, जगत हे ज्ञेय असेल त्या ज्ञात्याला, आणि तो संसारात गुरफटून जाईल. जो द्रष्टा आहे तो द्रष्टा दृश्याशी एकरूप होऊन जाईल. ध्याता विचारांशी एकरूप होऊन जाईल, आणि मग ध्यानाच्या ऐवजी विचार सुरू होतील. आणि जर वेगळा राहिला तर विचार संपून जातील, केवळ ध्याता उरेल. जर वेगळा राहिला तर अनुभव संपून जाईल, केवळ अनुभोक्ता उरेल. जर वेगळा राहू शकला तर दृश्य संपून जाईल, केवळ द्रष्टा उरेल. जर वेगळा राहू शकला तर केवळ ज्ञाता उरेल. आणि केवळ ज्ञाता, केवळ द्रष्टा, केवळ ध्याता हा आपल्या स्वतःला आपण सच्चिदानंद आत्मा आहोत अशा बोधामध्ये घेऊन जाईल. तो स्वसंवेद्य आहे, आपणच आपल्याला जाणायला समर्थ असा आहे, त्यामुळे आपलाच बोध आपल्याला होईल. आणि हा बोध झाल्यानंतर खऱ्या प्रकारे संसाराला आल्याचं सार्थक होईल. संसारा आलियाचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक इहलोक आणि परलोक दोन्ही साधले, मननसिह लोकांपाशी अखंड देव अहर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही. याचा अर्थ कोणाकोणाला असं वाटतो की दुसऱ्यांपाशी हा सतत मननशील असा असतो, मननशील लोकांपाशी. तर समर्थ असं म्हणतात की जे मननशील आहेत त्यांच्यापाशी अखंड देव अहर्निशी असा राहतो. अर्थ देखील नीट लावता येत नाहीत. मननशील लोकांपाशी, म्हणजे हा मननशील आहे आणि लोकांपाशी मननशील होऊन राहतो असा याचा अर्थ नाही. काहीतरी काव्य असल्यामुळे आधीचा शब्द नंतर, नंतरचा आधी असं लिहायला लागतं ना अनुप्रास साधण्यासाठी. मननशील जे लोक आहेत त्यांच्यापाशी अशा प्रकारे अखंड भरून राहिलेला देव अहर्निश असा राहतो. मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. हे त्यांनी जे मिळवलं तर ते कोणत्या पूर्वसंचिताने मिळवलं कोण जाणे, जोड नाही त्याला. पूर्वसंचितावर फार विसंबून राहणाऱ्या लोकांचं समर्थांनी समाधान करून टाकलेलं आहे. खरं म्हणजे हे बलात्काराने प्राप्त करून घ्यायचं असं समर्थांनी समासाला नाव दिलेलं आहे. सातत्याने अभ्यास करून हा बोध प्राप्त करून घ्यायचा आहे. पण काय पुण्य गाठीला होतं कोण जाणे, काय त्याचं संचित होतं कोण जाणे, त्याला असा बोध झाला. पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. अखंड योग म्हणून योगी, अखंडित भेटी रघुराज योगू. आता अखंडितच भेट होते म्हणून खंड न पडता सातत्याने नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे याचा विवेक होतो आहे. साचूचे नि सांडसे खांडीजे पण पय पाणी राजहंसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी योग बळे. आता जो असा एकत्र झालेला नाही, जो योगी नाही, ज्याच्या ठिकाणी हा बोध झालेला नाही, त्याला देखील या अभ्यासाच्या बळाने हा बोध होईल असं समर्थ सांगतात. भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकांची, पोहणा
होणार असता बुडो तयासी बुडो नेदावे अशा प्रकारचा ज्यांना बोध झालेला आहे ते भले, त्या भल्यांचा महिमा असा की ते इतर लोकांना या मार्गावर लावतात, सतच्या मार्गावर लावतात, सतच्या मार्गावर ते सतत त्यांची चाल कशी घडेल हे पाहतात. पोहणार असता बुडतयासी बुडे नेदावे, जो पोहणार आहे त्या पोहणाऱ्यांनी बुडत्या अशा लोकांना बुडू देऊ नये. समर्थांची जी शिकवण होती ती शिकवण स्वामीजींच्या ठिकाणी पुरेपूर बांधलेली होती. एक महात्मे संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त करताच स्वामीजी म्हणाले, परोपरीनी त्यांनी त्यांना सांगितलं की आपण असं करू नका, लोकांनी मी पाहिजे कोणाकडं, आणि त्यांनी शेवटपर्यंत आपल्या स्वतःच्या बाबत बुडत्या लोकांना वर काढण्याचाच प्रयत्न केला. सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा प्रतिपक आहे ऐसा थोडा भूमंडळी, अशा रीतीने स्थूळ आणि सूक्ष्म आपल्याच ठिकाणी असणाऱ्या दोन गोष्टी यांचा तत्व झाडा करणारा फार विरळा. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा आणि पिंडाच्या ठिकाणी हा स्थूळ आणि सूक्ष्माचा झाडा झाल्यानंतर जे पिंडाच्या ठिकाणी आहे तेच ब्रह्मांडाच्या म्हणजे सर्वांच्या ठिकाणी आहे अशा प्रकारचा निवाडा करणारा आणि त्याची सातत्याने प्रचिती पाहणारा असा विरळा. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा प्रचितप आहे ऐसा थोडा भूमंडळी. वेदांतीचे पंचीकरण अखंड तयाचे विवरण महावाक्य अंतकरण रहस्य पाहे. एक तू आहेस, तोच मी आहे, मीच ब्रह्म आहे, सर्वत्र ब्रह्म भरून राहिलेला आहे. बुद्धीला असणार बुद्धीच्या ठिकाणी वास करून राहणार विशेष ज्ञान हेच ब्रह्माचं स्वरूप आहे अशा प्रकारची जी महावाक्य आहेत या महावाक्याचं रहस्य अंतकरणामध्ये अशा रीतीने उलगडून जात. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्यतयांची संगती असा विवेक ज्यांनी केला त्यांची संगती ज्यांना प्राप्त झाली ते धन्य असं समर्थ म्हणतात. श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र, कारण त्यांच्याकडून श्रवण होऊन कित्येक लोक आपण आत्मरूप आहोत हे शब्द ज्ञानाने लक्षात घेऊन त्याची प्रचिती येण्याच्या खटपटीला लागतात, त्याच्या प्रयत्नांना लागतात. श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र, सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण त्याच्याकरता काय काय पाहिजे, तर संतांचा संघ पाहिजे. माझी कल्पना अशी आहे की संत जेव्हा शास्त्रावर निरूपण करतात तेव्हा असणारा जो सत्संग आहे तो अधिक महत्वाचा. इतर वेळेला जो संतांचा सहवास घडतो तो त्या मनाने प्राकृत असतो, त्या मनाने सांसारिक असतो, त्या मनाने देहमन बुद्धीच्या पातळीवरचा असतो, तोही महत्वाचाच असतो. त्यावेळेला आपण अक्षरशः देहभान हरपून जातो, त्यांच्या अवतीभोवती अगदी आनंद भरून राहिलेला असतो. तरी देखील उपयोगी पडणारा जो सत्संग असतो तो सत्संग जेव्हा ते शास्त्राचं निरूपण करतात तेव्हा घडणारा सत्संग असतो तो अधिक उपयोगी असतो. आणि तसाही सत्संग फार कमी लोकांना मिळतो, अगदी त्यांच्या सतत देहाने सान्निध्यात असण्याचं भाग्य, पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते तू आत्मा आहेस असं सांगत नाहीत ना. ते विनोद करत असतील, हसत असतील, हसवत असतील, काम करत असतील, काम सांगत असतील, काही लिहून घेत असतील, अनेक गोष्टी ते योजत असतील. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण आणि त्याचं विवरण आपल्या ठिकाणी अखंडितपणाने जो करतो. नाहीतर संतांनी पुष्कळ सांगितलं, संगतीलाही गेला, श्रवणही केलं, शास्त्रांचं श्रवण केलं, पण त्याचं विवरण आपल्या ठिकाणी मनन चिंतन आपल्या ठिकाणी जर अखंड झालं नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे एवढंही करून अशा प्रकारचा सत्संग अनेक वेळेला आणि त्या सत्पुरुषाचे परोपकाराचे गुण पाहून त्याप्रमाणे वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करणं, नाहीतर नुसते ते खूप तसे होते असं म्हणून जर आपण जागून हल्लो नाही तर उपयोग होणार नाही. ते परोपकार करत होते, मग परोपकार आपण काय करतो हे पाहायला पाहिजे. ते लोकांना सन्मार्गाला लावत होते, आपण आपल्या स्वतःला आणि शक्य तेवढा आपल्या आचरणाने इतरांना प्रत्यक्ष सांगून कमी, पण काही एक तसा कल हा निश्चित असला पाहिजे. आपल्या बरोबर इतरांचीही उन्नती साधो असं ज्याला वाटत राहील त्यालाच परमार्थातली प्रगती घडते. इतरांपासून चोरून अभ्यास करून पहिला नंबर आणणारे विद्यार्थी इथं उपयोगी पडत नाहीत. सर्वेपी सुखीन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु, हे विद्यार्थी इथं उपयोगी पडतात. नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे, जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्म स्थापनेचा हव्यास तेथे जीवसे. समर्थांचं जे मुख्य जीवित कार्य होतं धर्म स्थापनेचा हव्यास, अशा सत्कीर्तीचे पुरुष जागोजाग निर्माण व्हावेत. ते त्यांनी
जनस्य ये जानन कायमाने संसार हालाह नमी दशांतले गुंडन कवरदे.